हिवळ्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पाहुळल्या जीवाचं गभान तू पान